चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सोमेश्वर साखर कारखान्याची विस्तार वाढ करू, अजित पवार। रामराजे नाईक निंबाळकर आणि इतरांची मध्यस्थी घेऊन साखरवाडी कारखाना सोमेश्वरचे युनिट क्रमांक 2 करण्यासाठी प्रयत्न करू। सभासदांना विचारून ते फायद्याचं होणार नसेल तर आपल्याला सोमेश्वर कारखान्याची विस्तार वाढ करू, असा प्रस्ताव माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभासद शेतकऱ्यांपुढे मांडला। येथील सोमेश्वर कारखान्याच्या 58व्या कळीत हंगामाचा प्रारंभ आणि गव्हाळ पूजनाचा कार्यक्रम पवार यांच्या हस्ते झाला। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते होते। शेतकऱ्यांचं झालेलं प्रचंड नुकसान आणि राज्यपालांनी जाहीर केलेली हेक्टरी 8000 मदत अत्यंत तुटपुंजी आहे। बियाणं, खतं, कीटकनाशकं, मशागत आदी खर्च कसा भागणार, यासाठी पुन्हा राज्यपालांकडे शिष्टमंडळ नेऊन मुदतवाढ करण्याची विनंती करून केंद्र सरकारनं अधिक मदत करावी अशी मागणी करू, असंही पवार यांनी यावेळी सांगितलं। तसंच डिस्टिलरीची विस्तार वाढ, कामगार वसाहतीचं बांधकाम आणि दिवाळीला जादा साखर वाटप या कामाबाबतही पवार यांनी समाधान व्यक्त केलं। प्रास्ताविक पुरुषोत्तम जगताप यांनी केलं, प्राध्यापक अनिल धुमाळ यांनी सूत्रसंचालन केलं, उपाध्यक्ष शैलेश रासकर यांनी आभार मानले। यावेळी आमदार दत्तात्रय भरणे, संजय जगताप, मकरंद पाटील, दीपक चव्हाण यांच्यासह सतीश काकडे, रामचंद्र भगत, रघुनाथ भोसले, बबन टकले, डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, संग्राम सोरटे, भाऊसाहेब करे, माणिक झेंडे, दत्ता झुरंगे, प्रदीप पोमण, अमृता गारडे, नीता फरांदे, मनेका मगर आदी उपस्थित होते।